त्या फुलांची ओळख पटल्यामुळं क्षात्रवृत्ती उचंबळून आलेले श्रीराम सीता शोधार्थ पुढे निघाले. वाटेमध्ये त्यांना एक पक्षीश्रेष्ठ रक्तानं माखल्या अवस्थेमध्ये भूमीवर पडलेला दिसला. या गृधरूपधारी राक्षसानंच सीता भक्षण केली असली पाहिजे अशा कल्पनेनं श्रीरामाने क्षुर संज्ञक बाण त्याच्यावर रोखला. तेव्हा फेसासह रक्त उकित असलेला तो पक्षीराज जटायू श्रीरामांना म्हणाला,
मरणोन्मुख त्याला कारे मारिसी पुन्हा रघुनाथा अडविता खलासी पडलो पळविली रावणी सीता अडविता खलासी पडलो पळविली रावणी पाहिली जधी मी जाता रामाविण राणी सीता देवरही संगे नवता मी बळे उडालो रामा मी बळे उडालो रामा रोधिले रथाचा पंथा अडविता खलासी पडलो पळविली रामणी सीता तो नृशंस रावण कामी नेत से तिला का शंस रावण कामी नेत से तिला का धामी जाणिले मनी सारे मी चावलो तयाचा हाता चावलो तयाचा हाता हाणिले पंख हे माथा अडविता खलासी पडलो पळविली रामणी सीता रक्षिणा राम राजीसी झुंजलो घोर मी त्यासी रक्षिणा राम लो घोर मी त्यासी तोडिले कवच मुकुटासी लावूनच दिधले बाणा स्पर्शूना तिथला भाता अडविता खलासी पडलो पळविली रामणी सीता सर्वांगा दिथले डंख वज्रासम मारित पंख सर्वांगा दिथले डंख वज्रासम मारित पंख खेळलो द्वंद्व निशंक पाळला सारथी खाली खाई तो खरांचा लाथा अडविता खलासी पडलो पळविली रावणी सीता सारून दूर देवीस मोडिला रथाचा आस भंगिले उभय चक्रास ठेचाळून गर्थब पळले दुसऱ्याच्या थटुनी प्रेता अडविता खलासी पडलो पळविली रावणी सीता लोळले क्षत्रही खाली युद्धाची सीमा झाली लोळले क्षत्रही खाली युद्धाची सीमा झाली मी शर्थ राघवा केली मी शर्थ राघवा केली धावला उगारून खटगा पौलस्ती चावित दाता अडविता खलासी पडलो पळविली रावणी सीता हे पंख छेदल्या वरती मी पडलो धरणी वरती हे पंख छेदल्या वरती मी पडलो धरणी वरती ती थर थर कापे युवती तडफडाट माझा झाला तडफडाट माझा झाला तिज कवेत त्याने घेता अडविता खलासी पडलो पळविली रावणी सीता मम प्राण लोचनी पुरला मी तरी पाहिला त्याला मम प्राण लोचनी पुरला मी तरी पाहिला त्याला तो गगन पथाने गेला तो गगन पथाने गेला लाडकी तुझी सम्राज्ञी लाडकी तुझी सम्राज्ञी आकंदत होती जाता अडविता खलासी पडलो पळविली रावणी सीता अडविता खलासी पडलो पळविली रावणी सीता।